नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमका राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि बांगलादेशाचे प्रधानमंत्री हसीना शेख हांच्या मदी आयज द्विपक्षीय भासाभास आणि काय महत्वाच्या कराराची देवणघेवण झाली. तांची ही बसका नवी दिल्लीतल्या हैदराबाद हाऊस हांगा झाली. बांगलादेशाचे प्रधानमंत्री सध्या 2 दिसांच्या भारत भोंवडेर आसात. आयज भारत आणि बांगलादेशान वेगवेगळ्या वाठारात कराराची देवघेव तसेच काय समजिकायेच्या कबलातींचे नूतनीकरण केले. या करारामध्ये डिजिटल आणि हरित भागीदारी, सागरी सहकार्य, ब्लू इकॉनॉमी, भलायकी आणि वक्ता, अंतराळ सहयोग, रेल्वे कनेक्टिव्हिटी, समुद्रशास्त्र, आपत्ती व्यवस्थापन आणि नुसते व्यवसाय या वाठारातल्या करारांचं आस्पाव असा. बांगलादेश भारताच्या नेबरहूड फर्स्ट पॉलिसी ऍक्ट, ईस्ट पॉलिसी व्हिजन, सागर आणि इंडो पॅसिफिक व्हिजनाच्या संगमाचेर वसलेले असा असे प्रधानमंत्री मोदी यांनी पत्रकारांकडून उलयताना म्हटला. फाटल्या वर्षभरात दोन्ही देशांनी मिळून लोककल्याणाचे खूपशे महत्वाचे प्रकल्प पुराय केल्यात. बांगलादेशातल्या लोकांखातीर वैद्यकीय उपचार दिवपाक भारत ई मेडिकल व्हिजा सुविधा सुरु करतले असे प्रधानमंत्र्यांनी सांगला. रंगपुरात नवे सहाय्यक उच्चायुक्तालय सुरु करपाचा निर्णय घेवपांत आयला असे प्रधानमंत्र्यांनी मुखार सांगला. वेळच्या वेळार कर वितरण, वित्त आयोग अनुदान आणि जीएसटी भरपाईच्या थकबाकीवेली केंद्रान राज्यांक दिल्ले फाटबळ हे राज्याच्या उदरगतीक चालना दिवपाचे उद्दिष्ट असा असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी आयज सांगला. नवी दिल्लीन केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 वर्षा खातीर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या अर्थमंत्र्यांकडून पूर्व अर्थसंकल्पीय विषयी विचार विमर्श करताना ते उलयताल्यो. राज्यांक केंद्राच्या भांडवली गुंतवणुकी खातीर खासा मजत येवजणेचो लाव घेवपा खातीर उर्बा दिली. या बसकेत केंद्रीय राज्य अर्थमंत्री पंकज चौधरी, गोवा, मेघालय, मिझोराम, नागालँड आणि सिक्कीमचे मुखेलमंत्री हजर आशिल्ले. 18व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सोमार सावन सुरू जातले. अधिवेशना वेळार नवनिर्वाचित वांगड्यांचो सोपूत जातलो. प्रोटेम स्पीकर म्हणून नेमणूक झाले ज्येष्ठ भाजपा खासदार भर्तुहरी महताप हे नव्या लोकसभा खासदारांक सोपूत दितले. या महिन्याच्या 26 तारखेर नव्या लोकसभा अध्यक्षांची निवड जातली जाल्यार द्रौपदी मुर्मू 27 जुनाक लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बसकेक संबोधित करतल्यो. राज्यसभेचे अधिवेशन या महिन्याच्या 27 तारखेर सुरू जातले. श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे आणि भारतान केल्ल्या अर्थिक मदतीविषयी उपकार उक्तायल्यात. कोलंबो हांगा 31व्या अखिल भारतीय भागीदार संमेलनाक ते संबोधित करताले. श्री विक्रमसिंघे हांणी भारतावांगडा मजबूत भागीदारी कायम दवरपाच्या आपल्या वचनबद्धतेचेर भर दिला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या वांगडा भागीदारीच्या मुखेल वाठाराचेर चर्चा केल्याचे तांणी ह्या संमेलनात उल्लेख केलो. विदेश व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी बेरेस्तारा श्रीलंकेचे अधिकृत भोंवडी केली. त्या वेळार तांणी वेगवेगळ्या वाठारांमधील भारत श्रीलंका सहकार्य घटमूट करपाच्या मार्गाचेर चर्चा केली. बहरीन हांगा भारतीय दूतावासान 10व्या आंतरराष्ट्रीय योग दिसा निमतान स्वयं और समाज के लिए योग या विषयाचेर वेगवेगळ्या कार्यावळींचे आयोजन केले. मुखेल कार्यावळ खलिफा स्पोर्ट्स सिटी स्टेडियम हांगा जाली, जातून शेकड्यांनी लोक एकठांय आयिल्ले. ही कार्यावळ भारतीय दूतावासान बहरीनचे जनरल स्पोर्ट ऑथॉरिटी हांच्या जोड पालवान आयोजित केल्ली. या वर्षाच्या मार्च महिन्यासावन बहरीन हांगा भारतीय दूतावास भलायकेक उर्बा दिवपी आणि योगाचे फायदे याविशी लोकांक जागृत करपाक सप्तकी योग सत्राचे आयोजन करता. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 4 दिसांत केरळ, कर्नाटक आणि गोयात उटंगराचा पाऊस पडपाचा अदमास उक्तायला. फुडल्या 4 दिसांत गुजरात, महाराष्ट्र, लक्षद्वीप, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू आणि पुंडुचेरीत गडगड आणि विजेची परिस्थिती चालू उरतली असे हवामान खात्यान सांगले. ईशान्य भारतात आयज नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा आणि फुडल्या 5 दिसांत अस्तंत बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेशात उटंगराचा पाऊस पडतलो. तसेच फुडल्या 4 दिसांत अस्तंत बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा आणि अंदमान आणि निकोबार द्वीपांचेर जगला वीज आणि वादळी वाऱ्यासयत हलको ते मध्यम पाऊस पडटलो अशें हवामान खात्यान कळीत केला. आणि इतल्यात ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.